कुठलं? घ्यायचं सरकडनं अर्ज केली. इथं पण आहे पाहिजे ना तुला. गुड मॉर्निंग सर, करांचे औरंगाबाद सर राहू. सर आपकी कोई रिक्वायरमेंट है फ्लैट के लिए? सर तुम्हारा कौन सा लोकेशन मुझे पाहिजे? सर आमची दोन ऑफर चालू आहेत आणि ते लोकेशन पण चांगले आहेत, एक्स्ट्राऑर्डिनरी लोकेशन मध्ये आहेत. वाकड आणि सातवड मध्ये आमची दोन सातवड आहे. हा वाकड मध्ये आहे आमचे. हा पुणे सातारा रोड ला सर आमचं केशवापूरला आहे. हॅपीने सर तुम्हाला सर 1 BHK पाहिजे होतं का 2 BHK? 1 BHK आहे इथे. 1 BHK 19 to 20 lakhs पर्यंत आहे. सर तुम्ही आमचे ऑफिस व्हिजिट करा ना सर. जर तुम्ही हो लगेच पाठवतो. जर तुम्ही आमचं ऑफिस व्हिजिट केला तर तुम्ही तुम्हाला काहीतरी त्याच्यात ऑफर्स मिळतील. कायदा कमी होऊ शकतो त्याच्यामध्ये. स्क्वेअर फूट सांगतो ना सर मी, त्याचं 1 BHK चं कार्पेट एरिया आहे 400 square feet. 25 acre टाउनशिप आहे सर. ओके सर, मी तिथला आमचा ऑफिस आहे त्याचा ऍड्रेस मला सेंड करतो. ओके थँक्यू सर, हॅव अ नाईस डे.